आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, रेपो दरात कपातीची अपेक्षा. पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि मर्यादित षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. सबका साथ सबका विकास या तत्वानुसारच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं कामकाज सुरू असून राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं सूत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. राष्ट्रपतींचं अभिभाषण भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारनं कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगून पंतप्रधानांनी मुद्रा योजना, गरिबांना आरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले,
पहली बार हमारी सरकार ने एक ऐसा मॉडेल दिया और सबका साथ सबका विकास के मंत्र की प्रेरणा से दिया कि हमने सामान्य वर्ग के गरीब को 10% आरक्षण दिया बिना तनाव के, बिना किसी का छीन करके. और जब ये निर्णय किया तो एससी समुदाय ने भी उसको स्वागत किया, एसटी समुदाय ने भी स्वागत किया, ओबीसी समुदाय ने भी स्वागत किया.
यानंतर राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव संमत करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज सुरू झाल्यावर अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज तीनदा तहकूब झालं, त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे. आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सामान्यपणे स्वीकारलं गेलेलं तत्व आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी काल निवेदन दिलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज कर्नाटकच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राणेबेन्नूर इथं कर्नाटक वैभव या साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील होत असलेली ही पतधोरण समितीची पहिली बैठक आहे. या पतधोरणात रेपो दरात किमान 0.5% कपात केली जाईल अशी अपेक्षा आहे. जवळपास 5 वर्षांच्या अंतरानंतर व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे. कोविडची जागतिक साथ आणि त्यानंतरच्या टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मे 2020 रेपो दर 40 आधारभूत अंकांनी कमी करून 4% आणला होता. त्यानंतर मे 2022 रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यात वाढ करण्यास सुरुवात केली होती. ती तब्बल मे 2023 थांबवण्यात आली. आता आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात करण्याची गरज असल्याचं अनेक उद्योग आणि व्यवसाय संस्थांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर एलिस वाझ यांनी काल सांगितलं. निवडणूक आयोग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून मतमोजणीसाठी दिल्लीतील 11 ठिकाणी 19 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सांख्यिकी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसह सुमारे 5,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी संपूर्ण संरक्षण उत्पादनांचं आयात करणारा आपला देश आज 25,000 कोटी रुपयांची निर्यात करत आहे. संरक्षण क्षेत्रात जगातील प्रगत देशांमध्ये आपला समावेश होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड ही घोषणा दिल्यानं देशातील नवोन्मेषकांना संधी आणि व्यासपीठ मिळवून दिलं आहे. यात महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. काळाची पावलं ओळखून 2017 संरक्षण उत्पादन धोरण तयार करण्यात आलं असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री डॉ उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे कंपनीचे अध्यक्ष गणेश निबे यावेळी उपस्थित होते. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांच्याशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला. राजनाथ सिंह यांनी हेक्सेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हेक्सेथ यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण भागीदारी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहमती व्यक्त केली. तंत्रज्ञान सहकार्य, संरक्षण औद्योगिक पुरवठा साखळीचं एकत्रीकरण, मालवाहतूक, माहितीचं आदानप्रदान आणि संयुक्त लष्करी सराव यावर एकत्र काम करण्याबाबतही दोघांनी सहमती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरा पेट्रिटिस यांनी काल नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारत आणि ग्रीस भागीदारीचं महत्व अधोरेखित केलं. भारताला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरा पेट्रिटिस यांनी ग्रीस पर्यटन, संस्कृती आणि व्यापारासह सर्व बाबतीत भारताबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवू इच्छित असल्याचं स्पष्ट केलं. ग्रीस भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहे असंही त्यांनी सांगितलं. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं त्याच्या कुटुंबियांसह काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमृत उद्यानात फेरीही मारली. यानंतर झालेल्या एका संवादात्मक सत्रात सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासातले अनेक किस्से सांगितले. यावेळी विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यशस्वी होण्यासाठी सांघिक कामगिरी, इतरांची काळजी घेणं, इतरांचं यश साजरं करणं, कठोर परिश्रम करणं, मानसिक आणि शारीरिक खंबीरता विकसित करणं महत्वाचं असतं असंही सचिननं विद्यार्थ्यांना सांगितलं. 3 नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात डिजिटल प्रदर्शन उभारण्यात आलं आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय दक्षता अधिनियम हे ते नवीन कायदे आहेत. भारताच्या न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलाचे प्रतिनिधित्व करणारे हे 3 नवे कायदे गेल्या वर्षी 1 जुलै रोजी देशभरात लागू करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धचा मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना काल भारतानं 4 गडी आणि 68 चेंडू राखून जिंकला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 48व्या षटकातच सर्व गडी गमावून 248 धावा केल्या. भारतातर्फे हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. रवींद्र जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली, मात्र नंतर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि शुभमन गिल यांनी संयमी खेळी करत भारताचा विजय साकार केला. शुभमन गिल याला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, रेपो दरात कपातीची अपेक्षा. पुणे हे देशाचं संरक्षणाच्या उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि मर्यादित षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.